पौलाचे गलतीकारास पत्र अध्याय 6. बंधूनो, कोणी मनुष्य एखाद्या अपराधात सापडला तर तुम्ही जे आत्मिक आहात ते त्या सौम्यतेच्या आत्म्याने पुनर्स्थापित आणा. तू स्वतःही परीक्षेत पडू नये म्हणून स्वतःकडे लक्ष दे. तुम्ही एकमेकांची ओझी व्हा, म्हणजे आशाने ख्रिस्ताचा नियम पूर्ण कराल. कारण आपण कोणी नसता कोणीतरी आहोत असे मानतो तो स्वतःला फसवतो. पण प्रत्येकाने स्वतःच्या कामाची परीक्षा करावी आणि मग त्याच दुसऱ्याच्या संबंधात नाही पण केवळ आपल्या अभिमानाला जागा मिळेल. कारण प्रत्येकाने आपला स्वतःचा भार व्हायलाच पाहिजे. ज्याला वचनाचे शिक्षण मिळते त्याने शिक्षण देणाऱ्याला सर्व प्रकारच्या चांगल्या पदार्थाचा वाटा द्यावा. फसू नका, देवाचा उपवास होणार नाही. कारण मनुष्य जे काही पेरतो तेच पीक त्यास मिळेल. कारण जो आपल्या देहाकरता पेरतो त्यास देहाकडून नाशाचे पीक मिळेल, पण जो देवाच्या आत्म्याकरता पेरतो त्यास आत्म्याकडून सार्वकालिक जीवनाचे पीक मिळेल. आणि चांगले करण्याचा आपण कंटाळा करू नये. कारण आपण खचलो नाही तर नियोजित समयी कापणी करू. म्हणून आपल्याला संधी असेल तसे आपण सर्वांचे बरे करावे व विशेषतः विश्वासाने एका घराण्यात एकत्र आलेल्या विश्वास ठेवणाऱ्यांचे बरे करावे. पहा, किती मोठ्या अक्षरात मी तुम्हा स्वतःच्या हाताने लिहित आहे. जितके देही गोष्टीचा डौल मिरवू पाहतात असे तितके ख्रिस्ताच्या वधस्तंभामुळे त्यांचा छेळ होऊ नये म्हणूनच तुम्हा सुंता करून घेण्यास भाग पाडतात. कारण ज्यांची सुंता झाली आहे ते स्वतः तर नियमशास्त्र पाळीत नाहीत, पण तुमच्या देहावरून नावाजून घेण्यासाठी म्हणून तुमची सुंता व्हावी अशी त्यांची इच्छा बाळगतात. आपल्या प्रभू येशू ख्रिस्त याच्या वधस्तंभाच्या अभिमानाशिवाय कशाचाही अभिमान बाळगणे माझ्यापासून दूर राहो. पण ज्याच्याद्वारे जग मला आणि मी जगाला वधस्तंभावर खिळलेला आहे. कारण सुंता होण्यात किंवा सुंता न होण्यात काही नाही, तर नवी उत्पत्ती हीच काय ती होय. आणि जे या नियमाने चालतात अशा सर्वावर व देवाच्या इस्रायलावर शांती व दया असो. आतापासून कोणी मला त्रास देऊ नये, कारण मी आपल्या शरीरावर येशूच्या खुना धारण केल्या आहेत. बंधूनो, आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा तुमच्या बरोबर असो. आमेन.